चुकलं बायबल अमुक आजे असं शिकाडे की जेत्यार एकदू माणूस मरतलू तेत्यार तीन टेमे तेर धोड मोरे ओते तेर जीव मरतलू नी तेर जीव यू स्वर्गमा नी तेत्यार आखठामा जातलू तेर जीव जलम ने जलम एक वारू जागे रोहतलू नी तेत्यार भूतडा साते खूप तकलीफ मा रोहतलू दुई भातीन जागू छे तीन जागे जीव जातलू किंवा दुई वाट छे येशुईनी दुई वाटे बद्दल असं कहतलू की साकेडली झोपलू छे एने सावडली वाट छे ची वाट मोरने जागे लिजातली छे घणा सवटा माणसे इन वाटे जाणे बाजर्या साकेडली वाट एने झोपलू भी छे ची जीवने जागे लिजातली वाट छे ची वाट मोरने जागे लिजाणे छे घणा सवटा माणसे इन वाटे जाणे बाजर्या साकेडली वाट एने झोपलू भी छे ची जीवने जागे लिजाणाय वाट छे घण थोडा माणसे इन वाटे पर लिजातला एने इन वाटे पर जातला देखाये इना करता येशू कोये की वाट एकूच छे मार भाईसो इना जोगोमा दुई वाट छे एक वाट खराब छे एने एक वाट वारू छे घण पहला गोथा इन वाटे पर माणसे चालने बाजर्या असच नानला पुर्या काजे भी मालम छे की चोरी करनू लढाई कसा करनू कसी रीस लागे कसा तेरी वाट मुडनू तेत्यार ते डहा होय जातला ती बी ते भानगडी लढाई करतला चोरी करनू माणू मारने मन पिने एने छिनाव करतला असली वाट से करतला यो एक खराब वाटे पर चालने छे इन वाटे पर एक जलम ने जलम सजा करने जातला जे माणसे इन वाटे पर जासे ते कधी नी जीवे एक ही दुसरी वाट करीन असली वाट छे ची नानली वाट अपनू काजे स्वर्गमा लावे स्वर्गमा पापी माणसन जीव नी होय चा रोळनो नी होय त्रास नी होय चा मांदवाड नी होय चा मोरनो नी होय काय काय बी वात नी होय नुसत वारली वात चा छे चा भगवान छे अमुक आजे भावने करीन एने उकरने करीन औते चू अपनी कावजी तीने जागा पर लेसे तेत्यार भाईसो तुमु काजे स्वर्गमा जाणे जुए तेत्यार तुमु एक वाट निवाडनु जुए की जी वाट तुमु काजे इन जागा पर लिजासे येशू कहलू वाट वारू जीवन मी छे मार साते नी आवे ती भगवानांचा जाता नी आवे करीन ते नुसत मालिक येशू ख्रिस्तच एक वाट छे दुसरी एक बी नी होय तुमरी ममता छे की आमु स्वर्गमा जाणे तेत्यार तुमु भगवान पर भरसू राखजू तेर नेम पाऊ औते तेर वचन पावणू तुमु तेर पसव जाणू जुवे नी तेत्यार तिना काजे बुलावणू जुवे तेर नेम पावणू जुवे तेर प्रार्थना करणू जुवे मालिक येशू काजे तुमरा पापन तेर पर लेणू करीन तेत्यार मालिक येशू तुमरू स्वीकार कर हे औते बी तू तुमु काजे मदत करसे औते तुमु मर जासे ती बी तुमु काजे स्वर्गमा लेसे।